तू खा देन जख्म दिल ते ना लिखी।